श्री रामाने त्या गौतमाश्रमामध्ये थोडीशी विश्रांती घेतली. त्यानंतर सर्वजण पुढे निघाले, मिथिलेमध्ये येऊन पोहोचले. मिथिलाधिपती जनकराजाने आपल्या सीतेच्या स्वयंवरासाठी त्या ठिकाणी एक पण लावलेला आहे. तो पण असा आहे की त्याच्याजवळ जे परशुरामाचं प्रचंड शिवधनुष्य आहे, त्या धनुष्याला जो प्रत्यंचा लावील त्यालाच सीता माळ घालील. या स्वयंवरासाठी जमलेल्या अनेक अतिरथी महारथींच्या समोर, सहस्रावधी राजांच्या समोर, पुष्कळ मल्लांच्या गर्भी ते महाप्रचंड शिवधनुष्य जनकाने त्या सभामंडपामध्ये आणवलं. त्या धनुष्याकडे पाहूनच, त्याचा आकार आणि प्रचंडपणा पाहूनच आलेल्यापैकी अनेक जण मनामध्ये भयभीत झाले. काही जण उठले मोठ्या धीराने ते उचलण्याकरता प्रत्यंग चालवण्यासाठी, परंतु उचलणं सोडाच ते धनुष्य जागेवरून हलवणंही कुणाला शक्य झालं नाही. आणि शेवटी रामचंद्र उठले. त्यांनी ते धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. जनकांनी अवश्य म्हटलं. श्री रामांनी प्रथम त्या धनुष्याला भक्तिभावानं वंदन केलं. ते धनुष्य उचललं, उचलून ते वाकवण्याचा प्रयत्न करू लागले. तोच विजेसारखा कडाड असा आवाज झाला. ते धनुष्य मधोमध भंग पावलं, त्याचे मोडून दोन तुकडे झाले. हा लोक विलक्षण पराक्रम बघून सर्वजण स्तिमित झाले. जनक संतुष्ट झाला, सीता अतिशय आनंदित झाली. जनकाने वीर्यशुल्क सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय बोलून दाखवला. विश्वामित्राने ते मान्य केलं. यथाकाली श्रीरामाचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. आपल्या भ्रातृकन्या उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती याही जनकानं लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना दिल्या. तो आवरणीय समारंभ संपला. त्या स्वयंवरासाठी आलेले सर्वजण आपापल्या नगरी परत गेले. राम लक्ष्मणही आपल्या नववधूंच्या सह अयोध्याला परत आले. ते जाऊन महिने लोटले, तरीसुद्धा मिथिलेचे भाट आणि चारण त्या स्वयंवराचंच गीत गात होते, पुन्हा पुन्हा गात होते, अळून अळून गात होते.
आकाशाशी जगले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानि सहज असलिले धनु शंकराते, पूर्ण जागले जनक नृपाचा हेतु अंतरीते. श्रीरामानि सहज असलिले धनु शंकराते, पूर्ण जागले जनक नृपाचा हेतु अंतरीते. उभे थाकले भाग्य सावळे समोद दुहिते ते, उभे छाकले भाग्य सावळे समोद दुहिते ते. स्वयंवर झाले सीते ते, स्वयंवर झाले सीते ते, स्वयंवर झाले सीते ते, स्वयंवर झाले सीते ते. मुख जानकी गुरुन न्यागणी राम धनुर्धारी, नयना माजी एक वचुनिया निज शक्ति सारी. मुख जानकी गुरुन न्यागणी राम धनुर्धारी, नयना माजी एक वचुनिया निज शक्ति सारी. फूल लागले फूल हळू हळू गाली लजेते, फुलू लागले फूल हळू हळू गोली लगेते. स्वयंवर झाले सीते ते, स्वयंवर झाले सीते ते, स्वयंवर झाले सीते ते, स्वयंवर झाले सीते ते. कामुनिया जरा पापण्या पाहत की राही, करिता घाता परी भयंकर नाद तो तुई. कामुनिया जरा पापना पाहत की राही। चढ़ता घाता परी भयंकर नाग चोच होगी। श्री रामानी केले टुकड़े दोन धनुष्याते। श्री रामानी केले टुकड़े दोन धनुष्याते। स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते। अंधारुनिया आले डोळे घाबरले लागे। मुक्त हासता भूमिकंप मनोमनी मागे। अंधारुनिया आले डोळे घाबरले लागे। मुक्त हासता भूमिकंप मनोमनी मागे। तृप्त जाहले सचित लोचन क्षणात जनकाते। तृप्त जाहले सचित लोचन क्षणात जनकाते। स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते। जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्राची। आज जानकी अर्पियली दशरथ पुत्राची। हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्राची। आज जानकी अर्पियली दशरथ पुत्राची। आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे। आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे। स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते। पित्रानेन उठे हळूती मंत्र मुक्त बाला। अधिर चालती अधिरती हुनी हाती की माला। पित्रानेन उठे हळूती मंत्र मुक्त बाला। अधिर चालती अधिरती हुनी हाती की माला। गौर वर्ण ते चरण गाठिती मंदिर चौथाते। गौर वर्ण ते चरण गाठिती मंदिर चौथाते। स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते। नीलाकाशी जशी भरावी कुश प्रभा लाल। तसेच भरले रामांगी मधुनूपुर परताल। नीलाकाशी जशी भरावी कुश प्रभा लाल। तसेच भरले रामांगी मधुनूपुर परताल। सभा मंडपी नीलल खाले। सभा मंडपी सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माते। सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माते। स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते। झुकले थोड़े राम जानकी खाली वरमाला। गगना माजी देवतरांचा करीती करताना। झुकले थोड़े राम जानकी खाली वरमाला। गगना माजी देवतरांचा करीती करताना। चांचा कानी गजर पोतले मंगल मागते। कांठा कानी कजर पोतले मंगल बाजाते स्वयंवर धाले जीते थे स्वयंवर धाले जीते थे स्वयंवर धाले जीते थे स्वयंवर धाले जीते थे हंस विष्णु तारा विष्णु तारा धरे की पुहिता की सीता हंस विष्णु तारा धरे की पुहिता की सीता गंधर्वा से सुर लागले जय गीता दाता गंधर्वा से सुर लागले जय गीता दाता आकाशाशी जर लेना पे ऐसे धरनी से आकाशाशी जर ले ऐसे नाते धरनी से स्वयंवर धाने जीते थे स्वयंवर धाने जीते थे स्वयंवर धाने जीते थे स्वयंवर धाने जीते थे स्वयंवर धाने